आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशतः माफ करून करवसुलीसाठी अभय योजना राबविण्यात येणार. राज्यातील 20 ITI मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार. नागपूर आणि अमरावतीमधील ITIचा यात समावेश. शरण आलेल्या नक्षलवाद्यांसाठी गडचिरोली पोलिसांचा नवा उपक्रम प्रोजेक्ट संजीवनी. आणि बुलढाणा जिल्ह्यात रस्ता अपघातात 4 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याकरता नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 आवश्यक सुधारणा करायला आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. कोठडीत कैद्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणालाही आज मंजुरी देण्यात आली. भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत करताना अधिग्रहित जमिनीचा मोबदला देताना विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या व्याज दराच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय संविधानाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत रंजक पद्धतीनं पोहोचवण्यासाठी संविधान सभेतील चर्चा, संविधानाची प्रास्ताविका यांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर केले जाईल. साहित्य अकादमीच्या माध्यमातून यावरील पुस्तके सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती सांस्कृतिक मंत्रालयाचे सहसचिव समर नंदा यांनी नागपूरमध्ये दिली.
कोई एक्टिविटीज होता है, आप प्रियम्बल को पढ़ते हैं. जब आप प्रियम्बल को पढ़ते हैं, प्रियम्बल उतने ही वर्ड्स में वो पूरा कॉन्स्टिट्यूशन का स्पिरिट को कैप्चर करता है. तो जब आप प्रियम्बल पढ़ते हैं उसमें एक जिज्ञासा आता है मन में, ऐसा क्या चीज है कॉन्स्टिट्यूशन में जो कि मुझे ये ताकत देता है कि मैं एज ए सिटीजन, मेरे पास ये जो फ्रीडम्स हैं, जो राइट्स हैं और मेरा कुछ ड्यूटीज हैं, वो मैं कैसे निभा सकता. तो ये सारे जो है अलग अलग एक्टिविटीज के माध्यम से इसमें हम उनको इन्वॉल्व करते.
दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र इथं एका कार्यक्रमाकरिता ते आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. व्यक्तिमत्व विकासाबरोबरच राष्ट्राच्या विकासासाठी शिक्षण हा एक अत्यंत महत्वाचा घटक असून या घटकावर विस्तृत आणि सविस्तर माहिती उपलब्ध असणं गरजेचं आहे. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं प्रमाण, शिक्षणावर होणारा प्रत्येक कुटुंबाचा खर्च, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती इत्यादींची माहिती सरकारी स्तरावर उपलब्ध असणं गरजेचं आहे. यालाच अनुसरून केंद्रीय सांख्यिकी कार्यालय मार्फत राबविण्यात येणाऱ्या समाज आर्थिक सर्वेक्षणाच्या 80व्या फेरीमधून ही माहिती संकलित केली जाणार असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय नागपूर विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक श्रीनिवास उप्पला यांनी केलं. NSS समाज आर्थिक सर्वेक्षण 80वी फेरी संदर्भात एक दिवसीय क्षेत्रीय प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन आज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय क्षेत्रीय कार्यालय CGO कॉम्प्लेक्स ए ब्लॉक 3rd मजला सेमिनार हिल्स इथं झालं. त्यावेळी ते बोलत होते. NSSच्या 80व्या सर्वेक्षण फेरीचं मुख्य लक्ष कुटुंबानं शिक्षणावर केलेल्या खर्चावर राहील. यापूर्वी NSSच्या सर्वेक्षण फेरीनं टेलिकॉम क्षेत्रात आणि सध्या शिक्षण क्षेत्रात माहिती संकलन करण्यास सुरुवात केली असून यानंतरचे सर्वेक्षण हे घरगुती पर्यटन संबंधित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वेक्षण फेरीतून माहिती संकलित केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. या प्रशिक्षण शिबिराचे आयोजक रंगा श्रीनिवासुलू, संचालक राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय क्षेत्रीय कार्यालय नागपूर हे असून नागपूर इथल्या विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक श्रीनिवास उप्पला हे या प्रशिक्षण शिबिराचे अध्यक्ष होते.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
राज्यातील 20 ITIमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणं, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणं, राज्यातील ITIमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यात येणार आहेत, कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बेंगलोर, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन बेंगलोर, पुण्याची दे आसरा फाउंडेशन, अंधेरी इथल्या प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आलेत. या सामंजस्य करारामुळे पुढील 4 वर्षात टप्प्याटप्प्यानं 9,750 प्रशिक्षणार्थ्यांना इलेक्ट्रिशियन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तसंच इंडस्ट्रीयल ऑटोमेशन या विषयातील प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. राज्यातील विविध विभागातील 20 शासकीय आयटीआय केंद्रांची निवड करण्यात आली असून यात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आणि नागपूर इत्यादी विभागांचा समावेश आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे प्रभावित होऊन शरण आलेल्या नक्षलवाद्यांसाठी पोलिसांनी प्रोजेक्ट संजीवनी हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत शरण आलेल्या नक्षलवाद्यांना हक्काचं निवासस्थान मिळावं यासाठी 4 रो हाऊसेस तयार करण्यात येणार आहेत. त्यांचं भूमिपूजन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते काल झालं. राज्य शासनानं 2005 पासून नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली. ही योजना आणि गडचिरोली पोलिसांनी राबवलेले लोकोपयोगी उपक्रम बघून आतापर्यंत 704 नक्षल्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. यातल्या बहुतांश जणांचं पुनर्वसन पोलिसांनी केलं आहे. केंद्र सरकार आणि महिला बालविकास मंत्रालयाच्या वतीनं देशात 7वा पोषण पंधरवडा ही देशव्यापी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेच्या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य अधिकारी ज्योती डांगे यांनी माहिती दिली.
इस साल के पोषण पंधरवाड़े में माता और बालकों का पोषण तथा लाभार्थी के लिए डिजिटल सुविधा और मोटापा कम करने पर ध्यान केंद्रित कर रहे हैं. कुपोषण को 100% दूर करने के लिए हम केंद्र सरकार के माध्यम से यह पोषण पंधरवाड़ा हम मना रहे हैं.
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव दांदुरा रस्त्यावर आमसरी गावाजवळ विटांनी भरलेला ट्रक आणि मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 4 जण जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी 9 सुमारास ही दुर्घटना घडली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5% राखीव असलेला दिव्यांग कल्याण निधी जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केल्या. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. घरकुल योजनेतही दिव्यांगांसाठी 5% घरकुल राखीव ठेवण्याचे निर्देश असून याविषयी प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यासमवेत बैठक घेऊन जास्तीत जास्त दिव्यांगांना घरकुल कसे मिळतील याचं नियोजन करण्यात यावं असं पालकमंत्री म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 5व्या बटालियननं आज राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि आपत्ती प्रतिसाद विषयक सराव आयोजित केले होते. पूर, दरडी कोसळणं, भूकंप तसंच रासायनिक अपघातांना त्वरित प्रतिसाद देऊन कृती करण्याच्या या सरावात 12 विशेष प्रशिक्षित पथकं सहभागी झालेत. येत्या पावसाळ्यासाठी या पथकांची सज्जता तपासणं हा यामागचा हेतू असून राज्यातील इतर ठिकाणांसह नागपूरच्या कोंढाळी धरणावर हे सराव पथकानं सादर केलेत. पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काही वर्षात लंडन इथं भव्य दिव्य स्वरूपात साकारलं जाणार असून त्यानिमित्तानं आज पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघाली आहे. ही दिंडी उद्याला नागपुरात पोहोचत आहे. संध्याकाळी 6-9 या वेळात विष्णूजी की रसोई बजाजनगर इथं दिंडीतील पादुका सर्वांच्या दर्शनासाठी ठेवल्या जाणार असून प्रसाद वितरणाचा कार्यक्रम होईल अशी माहिती मंदिर समितीचे भारतातील समन्वयक विष्णू मनोहर आणि मोहन पांडे यांनी कळवलं आहे. डिजिटल अरेस्ट प्रकाराच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्यामुळे केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सीबीआयनं 4 व्यक्तींना अटक केली. अशा प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयनं ऑपरेशन चक्र व्ही हे अभियान सुरू केलं असून त्याअंतर्गत झालेल्या या कारवाईत मुंबई आणि उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद इथून प्रत्येकी 2 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरिक क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशतः माफ करून करवसुलीसाठी अभय योजना राबविण्यात येणार. राज्यातील 20 आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार. नागपूर आणि अमरावतीमधील आयटीआयचा यात समावेश. शरण आलेल्या नक्षलवाद्यांसाठी गडचिरोली पोलिसांचा नवा उपक्रम प्रोजेक्ट संजीवनी आणि बुलढाणा जिल्ह्यात रस्ता अपघातात 4 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.